ವಂದೇ ಗುರುಣಾಂ ಚರಣಾರವಿಂದೇ ಸಂದರ್ಶಿತ ಸ್ವಾತ್ಮ ಸುಖಾವಬೋಧೇ ಜನಸ್ಯಯೇ ಜಾಂಗಲಿಕಾಯಮಾನೇ ಸಂಸಾರ ಹಾಲಾಹಲ ಮೋಹ ಶಾಂತಯೇ. ಕುಂಡಲೀಕವರದೇ ಹರಿ ವಿಠಲ ಶ್ರೀ ಜ್ಞಾನ ದೇವ ತುಕಾರಾಮ್ ಶ್ರೀ ಜ್ಞಾನೇಶ್ವರ ಮಹಾರಾಜ್ ಕೀ ಜೈ. ಪರಮಹಂಸ ಸದ್ಗುರು ಸ್ವಾಮಿ ಸ್ವರೂಪಾನಂದ ಮಹಾರಾಜ್ ಕೀ ಜೈ. ಪರಮಹಂಸ ಸದ್ಗುರು ಸ್ವಾಮಿ ಮಾಧವನಾಥ್ ಮಹಾರಾಜ್ ಕೀ ಜೈ. ಸಬ ಸಂತನ ಕೀ ಜಯ 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 ರಘುವೀರ. ಬಾಹ್ಯ ಸ್ಪರ್ಶೇಶು ಅಸಕ್ತಾತ್ಮ ವಿಂದತಿ ಆತ್ಮನಿ ಯತ್ ಸುಖಂ ಸ ಬ್ರಹ್ಮಯೋಗ ಯುಕ್ತಾತ್ಮ ಸುಖಂ ಅಕ್ಷಯಂ ಅಶ್ನುತೆ. ಪಾಚವಾ ಅಧ್ಯಾಯ ಎಕವಿಸಾವಾ ಶ್ಲೋಕ. ಜೀವನ್ಮುಕ್ತಾಚಿ ಲಕ್ಷಣ ಆಪಣ ಪಾಹತೋ ಆಹೋತ್. ಮಾಗಚಾ ರವಿವಾರಿ ಅಚಾನಕ್ ಪ್ರವಚನ ಝಾಲಾ ನಾಹಿ. ಜೀವನ್ಮುಕ್ತಾಚ ಮುಖ್ಯ ಲಕ್ಷಣ ಹೇ ಸಮತ್ವ ಅಸ ಸಾಂಗಿತ್ಲ. ತಚಿ ಸಮಬುದ್ಧಿ ಸಮದೃಷ್ಟಿ ಹೇ ತಚ ವೈಶಿಷ್ಟ್ಯ ಹೋತ. ಅಣಿ ತ್ಯಾ ಸಮದೃಷ್ಟಿಚ ಅಧಿಕ ವಿವರಣ ಯಾ ಶ್ಲೋಕಾನ್ಮಧ್ಯೆ ಆಲೇಲ ಆಹೆ. ಜಸ ಜ್ಞಾನೇಶ್ವರ ಮಹಾರಾಜಾನಿಚ ಐಸೇನಿ ಸಮದೃಷ್ಟಿ ಜೊ ಹೋಯೆ ತಯಾ ಪುರುಷಾ ಲಕ್ಷಣ ಹಿ ಆಹೆ ಅರ್ಜುನ ಸಂಕ್ಷೇಪೆ ಸಾಂಗೇನ ಪಾಹೆ ಅಚ್ಯುತ ಮಣೆ ಅಸೆ ಯಾವರ ಸಾಂಗಿತ್ಲ. ಆಣಿ ಮಗ ಪುಢಚೆ ಶ್ಲೋಕ ಸುರು ಝಾಲೆ. ಜೀವನ್ ಮುಕ್ತ ಮಂಜೆ ಜೀವನ್ ಚಾಲು ಅಸ್ತಾನಚ ಜೊ ಮುಕ್ತಿಚಾ ಅನುಭವ ಘೆತೋ ತೊ ಜೀವನ್ ಮುಕ್ತ. ಜೀವನ್ ಮುಕ್ತ ಯಾಚಾ ಅರ್ಥ ಜ್ಯಾಚ್ಯಾ ಜೀವನಮಧ್ಯೆ ಬದ್ಧತಾ ರಾಹಿಲಿ ನಾಹಿ, ಮನಾನಿ ಯೇಣಾರಿ ಬದ್ಧತಾ ಜ್ಯಾಚ್ಯಾ ಮನಾ ಜ್ಯಾಚ್ಯಾ ಠಿಕಾಣಿ ರಾಹಿಲಿ ನಾಹಿ, ಇಂದ್ರಿಯಾನಿ ಯೇಣಾರಿ ಬದ್ಧತಾ ಜ್ಯಾಚ್ಯಾ ಜೀವನಮಧ್ಯೆ ನಾಹಿ. ಜೊ ಶಾಂತಿಲಾ ಪ್ರಾಪ್ತ ಝಾಲಾ ಯುಕ್ತ ಕರ್ಮಫಲಂ ತ್ಯಕ್ತ್ವಾ ಶಾಂತಿಂ ಆತ್ನೋತಿ ನೈಷ್ಠಿಕಿಂ. ಜೊ ಶಾಂತಿಲಾ ಪ್ರಾಪ್ತ ಝಾಲಾ ಜೊ ಅಪಣ ನೇಹಮೀಚ ಮುಕ್ತ ಅಶಾ ಭಾವನೆ ಮಧ್ಯೆ ಆಲಾ, ಅರ್ಥಾತ್ ಅಶಾ ಪ್ರಕಾರ ಅನುಭವಾಲಾ ಯೇಣ್ಯಾಪೂರ್ವೀ ತ್ಯಾನೀ ಕಶಾ ಪ್ರಕಾರೆ ವಾಟಚಾಲ ಕೆಲೀ ಹೆ ಖೂಪ ಮಹತ್ವಾಚ ರಹತ. ಆಣಿ ತ್ಯಾ ವಾಟಚಾಲೀ ಮಧ್ಯೆ ತ್ಯಾಚಿ ಜೀವನಾಚಿ ಜೀ ದಿಶಾ ಹೆ ತೀ ದಿಶಾ ಮುಖ್ಯತಃ ಆಪಲ ಸಗಳ ಜೀವನ ಅತ್ಯಂತ ಶುದ್ಧ ಪವಿತ್ರ ವಿಶುದ್ಧಾತ್ಮ ವಿಜಿತಾತ್ಮ ಜಿತೇಂದ್ರಿಯ ಸರ್ವಭೂತಾತ್ಮ ಭೂತಾತ್ಮ अशा प्रकारच्या व्यापक भावानी युक्त. कोणतीही कर्म करत असताना ती कर्म इंद्रिय मन बुद्धीच्या हातून घडत आहेत, मी त्याचा साक्षात करता नाही, मी त्या कर्मांपासून वेगळा आहे, अशा प्रकारच्या भूमिकेवर असल्यामुळं कर्मांमुळे येणारं बंधन त्यांनी हळूहळू बाजूला सारलेलं आहे. कर्मफळांमुळे जाणवणारं बंधन त्याच्या जीवनामध्ये राहिलेलं नाही, अशा प्रकारचे अर्थ आहेत. असा पुरुष हा सुखम बंधात प्रमुच्यते बंधामधून सुखे नैव बाजूला होतो, बाहेर पडतो. त्याचं जीवन पद्मपत्रम इवांभसा असं असतं. जसं पाण्यामध्ये पद्मपत्र तशा प्रकारे या पंचभौतिक विश्वामध्ये आणि विषयांमध्ये असताना देखील तो त्याच्यापासून अत्यंत वेगळा. याच्या आधीचा श्लोक न प्रवृषेत प्रियम प्राप्य नो द्विजे प्राप्यचा प्रियम स्थिर बुद्धी असमूढा ब्रह्मवित ब्रह्मणी स्थिता असा होता. प्रिय गोष्ट प्राप्त झाल्यानंतर जो रुष्ट होत नाही, आनंदाने उड्या मारत नाही, तसंच अप्रिय गोष्ट प्राप्त झाल्यानंतर जो उद्वेगत नाही, न उद्वेगण्याचा सराव त्यांनी पाडून घेतलेला आहे, ज्याची बुद्धी स्थिर झालेली आहे, ज्याच्या ठिकाणी संमोह नाही, जो ब्रह्म जाणणार आहे आणि ब्रह्मामध्येच स्थिर राहणार आहे असं वर्णन. आणि त्याच्या पुढे या श्लोकामध्ये बाह्य स्पर्शेशु असक्तात्मा, बाह्य स्पर्श त्याच्याबद्दल जो अनासक्त असतो, बाह्य स्पर्शापासून आसक्तीजन्य भावांनी आपलं जीवन भरलेलं असताना हा मात्र बाह्य स्पर्शाच्या बाबत अनासक्त असतो असं याचं वर्णन केलेलं आहे. बाह्य स्पर्शाच्या बाबत अनासक्त असल्यामुळे विंदती म्हणजे अनुभवतो आत्मनी यत सुखम, आत्म्याचं जे सुख हा अनुभवतो, स ब्रह्म योग युक्त आत्मा, तो ब्रह्माशी एकरूप होण्याच्या योगानी युक्त झालेला असा सुखम अक्षयम अश्नुते. अक्षय म्हणजे ज्या सुखाला क्षय नाही, व्यय नाही, अशा सुखाला तो प्राप्त होतो असं वर्णन केलेलं आहे. बाह्य सुखापासून अनासक्त राहणं हे आवश्यक असलं तरी अतिशय कठीण आहे या सध्याचा आपण अनुभव घेतो. बाह्य सुख म्हणजे विषयांचं इंद्रियांना होणारं सुख, विषयांच्या स्पर्शामुळे इंद्रियांना होणारं सुख, याला बाह्य सुख असं म्हणतात. एक अंतर सुख आहे, यहा अंतर सुखा अंतरारामहा तथा अंतर ज्योतिरेव या, ही गोष्ट अगदी वेगळी जी मागच्या अध्यायामध्ये सांगितली, चौथ्या अध्यायामध्ये त्याचं वर्णन तेव्हा आपण ऐकलं. आत एक सुख आहे आणि बाहेर एक सुख आहे. आत सुखाचा एक स्पर्श आहे, बाहेरही सुखाचा एक स्पर्श आहे. शास्त्रांच्या अगदी अंतिम दृष्टीनुसार बाहेर जो सुखाचा स्पर्श आहे तर तो दुःखाला कारण होतो. शास्त्राच्या अंतिम दृष्टीनुसार ही अंतिम दृष्टी महत्वाची, पण ताबडतोब येणारा अनुभव म्हणजे बाहेर सुख आहे हाच आहे. बाहेर सुख आहे असा अनुभव ताबडतोब येणारा आहे. हा बाह्य स्पर्श जो आहे तो बाह्य स्पर्श म्हणजे दृश्याचा डोळ्याशी होणारा स्पर्श, ध्वनीचा कानाशी होणारा स्पर्श, रसनेंद्रियांचा खाण्याच्या पदार्थांशी होणारा, सेवन करणाऱ्या पदार्थांशी होणारा स्पर्श, हे सगळे बाह्य स्पर्श. आणि या बाह्य स्पर्शापासून काही एक सुख तो मिळवत असतो. बाह्य स्पर्शापासून सुख मिळतं, बाह्य स्पर्शापासून जे सुख मिळतं ते सुख दुःखाला कारण होतं असं अनेक ठिकाणी म्हटलेलं आहे. ते मुळात दुःख येऊ नये असं आहे, पण त्याची तशी सुरुवातीला जाणीव नसते. उलट बाहेर इंद्रियांना आणि विषयांना मिळणारं सुख हा आपला सुखाचा प्राथमिक अनुभव आहे. सुखाची प्रथम झलक आपल्याला आहे. आपल्याला अंतिम झलक नाही. आपण नंदनवन पाहिलेलं नाही, पण आपण जे उत्तम दृश्य पाहिलं ते दृश्य विषयांचंच आहे. आपल्याला बाकीच्या कोणत्या शास्त्रांमध्ये सांगितलेल्या आणि वर्णन करून सांगितलेल्या इंद्रिय सुखांच्या पलीकडच्या सुखाचा कोणताच अनुभव नाही. त्यामुळे पहिलं दर्शन आपलं हे बाह्य सुखाच्या संदर्भातलंच आहे. आपली पहिली अनुभूती बाह्य सुखाच्या संदर्भातलीच आहे. आम्ही इंद्रिय सुखांनी सुखी होतो आणि इंद्रिय सुख देतात आणि ती सुख परत परत मिळवण्याच्या दृष्टीनेच आमचं सगळं जीवन व्यतीत होतं. जीवनाच्या प्रारंभापासून तर मृत्यूपर्यंत सगळं जीवन हे इंद्रिय सुख देतील आणि अधिक देतील अधिक देतील अशा प्रकारेच व्यतीत होतं. आणि ही आमची आशा शेवटपर्यंत संपत नाही. स्वामीजी सांगायचे एक गोष्ट की एकदा एका निबिड अरण्यामध्ये एक व्यक्ती मार्गक्रमण करत असताना एक वाघाची डरकावी त्याला ऐकू आली आणि पाठोपाठ त्याला खसखस जंगलातून ऐकू आली. तो पळाला, वाघ येतो आहे या भावनेने तो धुमधार तो मोठा सुसाट पळायला लागला. पाठीमागे वाघ होता. सोसाट्याचा वारा सुरू झाला. हा पळतच होता आणि पळता पळता तो एका ठिकाणी खड्ड्यात पडला. पडताना एक झाडाची फांदी त्याच्या हाताला आली. त्याने ती पकडली तर विहिरीच्या टोकापाशी वाघ उभाच होता, पण ती फांदी पकडल्यामुळे तो वाचला आणि एक झोका निर्माण झाला. त्या झाडावर एक मधमाशांचं पोळं होतं. त्या मधमाशा उडाल्या आणि त्या त्याला चावायला लागल्या, इकडे तिकडे घोंगावायला लागल्या, चावायला लागल्या. त्यांनी पाहिलं, सोसाट्याचा वारा सुटलेला होता, म्हणता म्हणता विजा चमचमायला लागल्या. पाहिलं तर मोठी विहीर खाली आणि पाण्यात मगरी. म्हणजे तिथून पाण्यात पडावं तर मगरी, झाडावर चढून जाण्याचा प्रयत्न करावा तर मधमाशा आधीच उडालेले आहेत, बाहेर यावं तर वाघ उभा. अशा याच्यात स्वामीजी असं म्हणतात की वारा तो धक्का बसला त्यामुळे त्या मधमाशांच्या पोळ्यामधून मध देखील टिपकायला लागला आणि तो नेमका याच्या तोंडापाशी पडायला लागल्यावर हा असा जिभा चाटायला लागला. तिथल्या तिथे तो तेवढा मध तरी खायला लागला. जे सुख म्हणून आपण मिळवतो ते सुख बाह्य स्पर्शापासून मिळवणार आणि त्या सुखाच्या अवतीभोवती असणारा धोका, या धोक्याकडे संपूर्ण आपण दुर्लक्ष करतो आणि जेवढं मिळेल तेवढं बरं अशा पद्धतीने आपण घेत राहतो. इंद्रिय सुखाने आम्ही अद्यापपर्यंत सुखी झालेले नाही आहोत. इंद्रिय सुख देण्याचं काम करतातच आहेत, पण आमचं समाधान मात्र अजून झालेलं नाही. चालूच आहे आमचं काम. इंद्रियांकडून सुख मिळेल आणि ते सुख मिळवायचं आहे अशा इच्छेने इंद्रियांपासून सुख मिळवण्याचं काम चालूच आहे. पण प्रत्यक्षतः मात्र आम्ही त्या सुखावर संपूर्ण समाधानी नाही. आम्ही संपूर्ण सुखी नाही. आम्ही काय करायचं, कोणत्या बाह्य विषयाचा आधार खऱ्या सुखासाठी घ्यायचा याच्याबद्दल आमच्या ठिकाणी अजून तसा अनिर्णयच आहे, नीट निर्णय झालेला नाहीये. डोळ्याचं सुख का कानाचं सुख का फिरण्याचं सुख का कपडे नेसण्याचं सुख का दागिने घालण्याचं सुख का मिरवण्याचं सुख, खाण्याचं कि पिण्याचं कि चालण्याचं का सर्व, आणि एवढं करून देखील जीवनामध्ये अपूर्णता जाणवतच राहते आहे. अशा परिस्थितीमध्ये आमच्या अवतीभोवती खूप विषय आम्ही जमा करून ठेवलेले आहेत, पण विषय अवतीभोवती असून देखील बाह्य स्पर्श होताना देखील आम्ही सुखी नाहीत हे आम्हाला माहिती आहे. आमच्या समोर टीव्ही आहे, वर्तमानपत्र आहेत, रेडिओ आहे, खाण्याचे पदार्थ आहेत, मोठ्या मोठ्या आकर्षक योजना आहेत, हॉटेलिंग आहे, ट्रॅव्हलिंग आहे, पण आम्ही या सर्वांमधून सुखी झालेलो नाही हे आम्हाला समजत आहे, पण सुख मिळवण्याची उमेद मात्र संपलेली नाहीये. आणि हे शेवटपर्यंत संपत नाही. मी अशी गोष्ट ऐकली की अगदी मरणासन्न असणारी वृद्ध व्यक्ती आजोबा आपल्या मुलांना म्हणत होते की आता काही जीवनात आशा राहिली नाही. मला असं वाटतं की आता माझा जाण्याचा काळ आलेला आहे. मुलं म्हणाली असं नका म्हणू, याच्यातून देखील तुम्ही बाहेर पडाल, आपण दुसऱ्या कुठल्या डॉक्टरला दाखवू म्हणून अजून एका डॉक्टरना बोलवण्यात आलं. त्या डॉक्टरनी काळजीपूर्वक तपासलं आणि सांगितलं की आता काही आशा दिसत नाहीये, आता यांना जास्त त्रास देऊ नका, यांना जसं आहे तसंच राहू देत. डॉक्टरांना पोचून आल्यावर मुलं म्हणाली की तुम्ही जसं म्हणत होतात तसंच डॉक्टर म्हणतात की आता काही आशा राहिलेली नाहीये, तर आता आपण अशा परिस्थितीत नुसतं बसावं का, वाट पाहावी का, आपण आता अशा परिस्थितीत काय करावं. ते म्हणाले की अजून एखाद्या चांगल्या डॉक्टरना बोलून आणा, अजून एखाद्या डॉक्टरना बोलून आणा. आपण सिनेमा, नाटक, उद्यानं, मंदिरं सगळीकडे जरी फिरत असलो तरी देखील आपल्याला समाधान नाहीये, आणि स्वतःच्या ठिकाणी आपण असंतुष्टच आहोत. असंतुष्ट व्यक्तीला संतोष कधीच नसतो. तसं या सगळ्या ठिकाणी सुख शोधत फिरत असताना देखील खऱ्या संतोषाची भावना स्पर्श करू शकलेली नाहीये ही आपली वस्तुस्थिती आहे. दुसऱ्यापासून सुख मिळण्याच्या आशेनी आपण बाहेरचा आधार सतत घेतच राहिलेले आहोत, आणि स्वतःमध्ये सुख असेल अशा प्रकारच्या भावनेला आपण जणू अगदी विसरून गेलेले आहोत. आपल्यामध्ये काय सुख असणार, आपली इंद्रिय आहेत ती सुख मिळवण्याची साधन आहेत, बाकी इंद्रियांखेरीज माझ्या ठिकाणी आहेच काय सुख मिळवण्यासारखं. अशा भावनेमुळे आपल्याला आपल्या आत काही आहे की ज्यामुळे आपण खरं काही मिळवू शकू, सुख, समाधान, शांती, आनंद याच्यावरचा विश्वास आपला जणू उडालेला आहे, आणि आपल्यापाशी जे आहे त्याच्यातून आपली संतुष्टी होत नाहीये. भगवंत असं म्हणतात की खरं जर सुख मिळवायचं असेल तर या बाह्य सुखापासून अनाशक्त असणं हाच त्याला खरा उपाय आहे आणि जीवनमुक्तांनी हाच उपाय योजलेला आहे. तो बाह्य सुखापासून अनासक्त असतो, असक्त. बाह्य स्पर्शेशु असक्तात्मा, त्याच्या ठिकाणी आसक्त व्हायचं नाही असं त्यांनी ठरवलेलं असतं. हे जे बाह्य स्पर्श आहेत त्या बाह्य स्पर्शाच्या म्हणजे विषय आणि इंद्रिय यांच्या सुखाच्या थोड्या अतिमात्रेमुळे दुःख होतं. त्याची ऑप्टिमम अशी जी लेव्हल आहे ती अद्यापपर्यंत साधली गेलेली नाही. फार कमी लोकांना भोजन करताना जे ऑप्टिमम समाधान आहे तिथं थांबायचं फार थोड्या लोकांना कळतं. ऑप्टिमम याचा अर्थ की याच्यापेक्षा आता अधिक जरी जेवलं तरी अधिक समाधान होणार नाही. हे जास्तीत जास्त समाधान या बिंदूपाशी मिळालं, या ठिकाणी मिळालं असं समजून त्या ठिकाणी थांबणं. आणि जे भोजनाच्या बाबत ते सर्व विषयांच्या बाबत आता याच्यापेक्षा अधिक उपभोग घेतला तरी समाधानामध्ये मात्र भर पडणार नाही, तर उलट समाधान कमी होत जाईल याचा अंदाज येत नाही. पर्याप्त गोष्ट आपण विसरून गेलेले आहोत. भगवंत जेव्हा आसक्त आत्मा म्हणतात तेव्हा संपूर्ण विषयांपासून परावृत्ती असं भगवंतांना सांगायचं नाहीये. तुम्ही कृपया लक्षात घ्या, हा जो जीवनमुक्त आहे हा कर्मयोगी देखील आहे आणि संन्यासी देखील आहे. याचे संन्यासपर अर्थ लावता येणार नाहीत. भगवंतांना असं सांगायचं नाहीये की तुम्ही खाऊच नका, पिऊच नका, इंद्रियांमध्ये सुख नाही आणि कुठल्याही सुखाचा तुम्ही अनुभव घेऊच नका असं भगवंतांना सांगायचं नाहीये. भगवंतांना सांगायचा जो असत्य आहे तो असत्य म्हणजे कुठं थांबायचं हे ज्याला समजलं तो याच्या पुढे जायचं नाही, हे ज्याला समजलं आहे तो. आणि अशा प्रकारची समज निर्माण होणं ही फार कठीण गोष्ट आहे. म्हणून अनासक्त याचा अर्थ बाह्य स्पर्श न घेणारा नाही तर बाह्य स्पर्शाच्या मर्यादा समजणारा. बाह्य स्पर्शाच्या मर्यादा समजल्यामुळं आणि बाह्य स्पर्शाच्या ठिकाणी जे सुख मिळतं ते सुख आणि ते सुख कसं दुःख पर्यवसायी होतं हेही समजून जो जीवनामध्ये मर्यादेने वागतो असा. बाह्य स्पर्शाच्या बाबत जो अनासक्त असतो, असक्त असतो, तो आत्म्यामध्ये असणारं सुख अनुभवतो. विंदती आत्मनी यत सुखम, म्हणजे असा एक तोल आहे, असा एक बॅलन्स आहे जीवनाचा जो भगवंत सांगू इच्छित आहेत की त्या बॅलन्समध्ये त्या तोलामध्ये बाह्य सुख त्याच्या जीवनामध्ये आहेत पण तो आतलं सुख अनुभवतो आहे. बाहेरच्या सुखामुळे तो बाहेर पडत नाहीये, बाहेरच्या सुखामुळे तो बाहेर विहार करायला जात नाहीये. इंद्रियांची आणि विषयांची संपूर्ण ताडातोडी करत नाहीये. त्याच वेळेला तो इंद्रियांच्या सुखांवर संपूर्ण अवलंबून राहत नाहीये. तो आत असलेलं एक सुख अनुभवतो आहे, आत असलेलं एक सुख मिळवतो आहे आणि ते मिळवत असल्यामुळे बाह्य सुखाच्या बाबत तो जिथं पर्याप्तता आहे तिथं थांबायला शिकलेला आहे. जीवनात काय आणि किती हे ज्याला समजलेलं आहे, काय खायचं आणि किती खायचं, काय पाहायचं आणि किती पाहायचं, कुठं फिरायचं आणि किती फिरायचं, काय वाचायचं आणि किती वाचायचं हे ज्याला समजलेलं आहे असं बाहेरून ज्याचं जीवन बाह्य स्पर्शाच्या बाबत परिमित झालेलं आहे आणि बाह्य सुखाच्या ठिकाणी मर्यादित भरोसा ठेवून जो आत देखील दृष्टी वळून राहिलेला आहे आत असलेलं सुख जो अनुभवतो बाह्य स्पर्शेशु असत्तात्मा याच्यासाठी बाहेरच्या सुखाच्या ठिकाणी थोडी अनासक्ती आवश्यक आहे तर आत वळेल नाहीतर आत वळू शकत नाही ही अडचण आहे. ते असं म्हणतात की बाह्य स्पर्शेशु असत्तात्मा विंदती आत्मनी यत सुखम. बाह्य स्पर्शाच्या बाबत अनासक्त राहण्यासाठी तुम्ही थोडे तरी अंतर्मुख असणं आवश्यक आहे थोडे तरी चिंतनशील असणं आवश्यक आहे. तुम्हाला इंद्रियांचं सुख आणि मनाचं सुख याच्यामध्ये फरक करण्याचा थोडा तरी सराव पाहिजे थोडा तरी सराव पाहिजे. जेव्हा इंद्रियांचं सुख हे तुमच्या मनावर म्हणजे शांती समाधानावर आक्रमण करतं ती सीमारेषा करण्याइतके तुम्ही थोडे तरी तरल बुद्धीचे पाहिजे. इंद्रियांचं सुख हे नेहमी तुमच्या शांतीवर आक्रमण करतं जर अति झालं तर. उदाहरणार्थ संगीत विनोबा म्हणतात तुम्ही संगीत ऐकायला बसलात तुमच्यात तुम्ही ज्याप्रमाणे तुम्ही आवड असेल तुमची तितपत पण तुम्ही पुष्कळ गर्दी असाल तरी देखील 2 तास 3 तास 4 तास किती 5 तास 7 तास 10 तास जर 24 तास 48 तास 72 तास त्याच्याही पुढे 96 तास 5-5 दिवस करू शकणार नाही. एक वेळ अशी येईल की ते संगीत बंद ते संगीत आता तुमच्या शांतीवर आक्रमण करायला लागलं. तुमचं फिरणं किती 4 दिवस घराबाहेर 5 दिवस 10 दिवस 20 दिवस ते तुमच्या शांतीवर तुमच्या सुखावर आक्रमण करायला लागतं तेव्हा तुम्हाला वाटतं की फिरणं बास ऐकणं बास खाणं बास. म्हणून तुम्ही थोडे अंतर्मुख असण्याची गरज आहे थोडं चिंतनशील असण्याची गरज आहे. जर तसं असेल तर अनासक्तीचा अभ्यास हा तितका अवघड नाही आणि मूळ विषय जो चाललेला आहे त्या विषयामध्ये कर्मयोगातच ती सोय आहे. कर्मयोग हा तुमच्या इंद्रियांच्या भोगाकरता नाही कर्मयोग हा केवळ पैसे मिळवण्यासाठी नाही तो कर्तव्य म्हणून आहे सेवा स्वार्थ त्याग समर्पण भावना यामुळं इंद्रियजन्य सुख घेण्याची जी वृत्ती आहे त्याला आपोआपच मुरड बसते. कर्म हे कर्तव्य भावनेने आणि सेवा म्हणून करायचं आहे समर्पणाने करायचं आहे स्वार्थ त्यागाच्या भावनेने करायचं आहे हे जर लक्षात असेल तर तिथं मुरडच बसते आणि त्यामुळे मग तो अंतर्मुख होतो. कर्मामधून फळ हे मिळतच राहतं पण त्या फळाच्या ठिकाणी तो अनासक्ती ठेवतो. तसं कर्म करण्याच्या बाबत तो कुचराही करत नाही कर्मामध्ये आपला अधिकार आहे असं समजून तो कर्म करतो पण फळाच्या बाबत मात्र उदासीन राहतो. ही जी कर्मयोगाची युक्ती आहे या युक्तीमुळे बाह्य स्पर्शेशु असक्तात्मा हे जीवन त्याला प्राप्त होत. जो ब्रह्म योग युक्त असं इथं वर्णन केलेलं आहे तो आधी आत्म्याचं थोडं थोडं किंचित किंचित असं सुख तर घेणारा असला पाहिजे. ते सुख जसं जसं मिळवत राहील आणि त्या सुखाची जशी जशी गोडी त्याला वाटायला लागेल पुनवेहुनी जैसे शशी बिंब दिसेन दिसे हारपत अवसे नाहीची होय तैसे भोगा आतून निगता चित्त मज माजी रिगता हळूहळू पंडुसुता मीची होईल। अशा क्रमाने तो बाह्य स्पर्शापासून स्वतःला त्याच्यापासून पर्याप्त सुखापाशी थांबण्याची सवय आणि बाह्य सुख हे सर्वस्व नाही ही जीवनाची धारणा आणि आत वळून पाहण्याची वृत्ती यामुळं तो आत आत्म्याच्या ठिकाणी असणारं सुख अनुभवायला सुरुवात करतो आणि मग आत असणारं जे सुख आहे तर त्या सुखाचा त्याला पत्ता लागतो। पहिलं म्हणजे मगाशी जो तो विचार करत होता की इंद्रिय सोडली तर सुख मिळवण्यासारखं आत आहे काय आपल्या ठिकाणी, तर इंद्रिय बाजूला जरी सारली तरी देखील आपण सुखाशी एकरूपता साधू शकतो एवढं त्याला समजतं। मनाची शांती, मनाचं समाधान, चित्ताची शांती याचं महत्व त्याच्या जीवनामध्ये अवतरतं आणि असं महत्व एकदा त्याला समजायला लागलं की मग तो हळूहळू आत असणाऱ्या अकंप किंवा निष्कंप आत्मचेतनेपर्यंत जायला सुरुवात होते। इंद्रियांच्या आणि बाह्य विषयांच्या स्पर्शामध्ये मन हे मनाची अशी विचित्र दशा होऊन जाते की मन सतत विषयांच्या भोवती घोंगावायला फिरायला सुरुवात करतं। विषय समोर नसताना देखील विषय समोर आला आणि मनाचंही सहकार्य आवश्यक आहे सुखासाठी, इंद्रिय मन या सर्वांनी विषयांचं मिळून सेवन केलं सुख मिळालं, पण विषय समोर नसला तरी देखील स्मृतीजन्य भावनेमुळे तो विषयाचं चिंतन करतो। मनाचं तंत्र असं आहे की विषय आणि अनेक वेळेला हवे हे विषय प्रत्येक वेळेला मिळतील असं नाहीये, असं असल्यामुळं विषयाचा आणि याचा संबंध कमी आणि हा मात्र विषयांमध्ये जास्त मनाच्या अंगानी अशी याची स्थिती व्हायला सुरुवात होते आणि मग त्याचं सगळं जीवन बिघडतं। त्याची चेतना जणू कंपित होते मनामुळं, ती बिघडते, ती सतत बाहेर जाऊ पाहते आणि आत असणारी जी निष्कंप चेतना आहे ती निष्कंप चेतना तिथपर्यंत शांत वृत्ती जाऊन पोचल्यानंतर तिथे असणाऱ्या सुखाचा तो अनुभव घेणारा होतो। ही गोष्ट घडते ध्यानामध्ये, नामस्मरणामध्ये, चिंतनामध्ये। प्रथम त्याला या सुखाचा अनुभव या ठिकाणी येतो। बाह्य स्पर्शाच्या ठिकाणी अनासक्त असलेला मनुष्यच ध्यानाला बसू शकतो। नाहीतर दोन मिनिटं देखील डोळे मिटून बसणं कठीण आहे। तुम्हाला असं म्हणणाऱ्या व्यक्ती कदाचित भेटल्या असतील की डोळे मिटून बसतात तास तास, दोन दोन तास, छे मी तर 5 मिनिटं देखील डोळे मिटायची कल्पना करू शकत नाही, असं म्हणणाऱ्या व्यक्ती एखाद वेळ तुम्हाला भेटल्या असतील। याचं कारण आता मनाने अशी पातळी गाठलेली आहे की सतत इंद्रिय उघडी ठेवावीत आणि सगळीकडे फिरत राहावं। सब्रह्म योग युक्त आत्मा, आत्म्याचं सुख थोडं थोडं का होईना मिळायला जर सुरुवात झाली, निदान अंतर्मुखतेपासून मिळणारं सुख विषय मर्यादित ठेवल्यामुळं जी ज्या सहज वृत्ती आत वळतात त्यामुळे सुख, आणि भगवंतांचं सांगण्यात फार याच अध्यायामध्ये शेवटी शेवटी भगवंतांनी ध्यानाची प्रक्रिया सांगितलेली आहे, त्याच्यामध्येही भगवंतांनी स्पर्शान कृत्वा बहिः बाह्यांश चक्षुहूच एव अंतरे भ्रुवो असंच म्हटलेलं आहे. बाहेरचे स्पर्श बाहेर काही काळ ठेवताच आले पाहिजेत आणि मग डोळे मिटून आत वळून पाहता येईल. डोळे मिटल्यानंतर देखील जर विषय समोर उभे राहत असतील तर ध्यान करणं अशक्य आहे. भगवंत असं म्हणतात की स ब्रह्म योग युक्त आत्मा. बाह्य विषयामध्ये खूप असुरक्षितता आहे. बाह्य विषय ही दुःखाला सुरुवात आहे, सुख देतात पण दुःखाला सुरुवात आहे. बाह्य विषय हे एक प्रकारे सुरुवातीला सुख आणि नंतर दुःख अशा क्रमाने घेऊन जातात. सुरुवातीला सुख अपरिहार्यपणे मिळतं पण त्याच्यामध्येच सुखाची आणि दुःखाची म्हणजे द्वंद्वाची बीज रोवलेली असतात. मी अशी एक गोष्ट वाचली ती की एक संन्यासी, वृद्ध संन्यासी यात्रेला निघालेला असतो. त्याच्याबरोबर एक त्याचा तरुण शिष्य असतो. तर तरुण शिष्य आणि हा वृद्ध संन्यासी मिळून प्रवास करत असतात. एका ठिकाणी मुक्कामावर जायला फार वेळ मध्ये प्रवासामध्ये जातो आणि मुक्कामावर तर पोचलेले नसतात. कोणत्याही परिस्थितीत जंगलात राहायचं नसतं, त्यामुळे गाव येऊन मुक्कामावर धर्मशाळेत तर उतरायचं होतं. त्यामुळे रात्रीही त्यांचा प्रवास घाईघाईनी चालू होता. रात्रीच्या वेळेला प्रवास करत असताना एका ओढ्याच्या काठी हा जो वृद्ध संन्यासी गुरु होते ते असं म्हणाले की मी जरा जाऊन येतो. त्यांना बहिर दिशेला जायचं होतं, शौचाला जायचं होतं. त्यांनी आपल्या जवळची झोळी तरुण शिष्याला दिली, म्हणे ही जरा सांभाळ मी जाऊन येतो. आणि ते गुरु जाऊन आले. इकडे यांनी पाहिलं, थोडं बहुत चांदण होतं त्या प्रकाशामध्ये, एवढी जड झोळी आपल्या गुरूंची आपल्याला पत्ताही नाही. हे एवढं ओझं वाहतायत आणि आपण एवढे तरुण असताना यांना हे व्हायची वेळ यावी म्हणून त्यांनी झोळीत हात घालून पाहिला तर एक सोन्याची वीट होती. त्याच्या लक्षात आलं म्हणून तर ही झोळी ते सतत स्वतःकडे वागवत होते. त्यांनी असं केलं की ती सोन्याची वीट फेकून दिली आणि त्याच वजनाचा एक दगड झोळीमध्ये ठेवून दिला. आले गुरु आणि म्हणाले की काही धोका वगैरे तर नव्हता ना? हा म्हणाला काही धोका नव्हता, आता धोक्याचं काही कारण उरलेलं नाही, चालेल म्हणाले. आणि झोळी खांद्यावर घेतली आणि म्हणाले आपण निश्चिंत निर्धास्त, या जंगलात काही भय वाटत नाहीये ना, भयाचं कारण आता संपलेलं आहे, म्हणाला आता काही भय नाही. थोडं पुढे गेल्यानंतर त्यांना काहीतरी जाणवलं म्हणून त्यांनी झोळीमध्ये हात घालून चाचवून पाहिलं तर तो म्हणाला की अरे या झोळीमध्ये जी वस्तू होती ती कुठे आहे? त्यामुळे तेच भयाचं कारण होतं. त्यांनी कधीच त्या ओढ्याच्या काठी फेकून दिलं, आता भयाचं काही कारण राहिलं नाही. आणि मग ते संन्यासी देखील मोकळेपणाने हसले. बरं झालं म्हणाले, भयाचं कारण गेलं. भयाचं कारण, दुःखाचं कारण हे बाह्य विषयच असतात. तशा प्रकारे बाह्य स्पर्श जे आहेत ते बाह्य स्पर्श, त्याच्यापासून मिळणारं सुख, त्याच्यापासून मिळणारं दुःख ते लक्षात घेऊन आत मिळणारं जे मनाच्या शांती समाधानाचं सुख, ते सुख मिळवणारा हा हळूहळू ब्रह्म योग युक्त असा होऊन जातो. स ब्रह्म योग युक्त आत्मा. बाहेरची सगळी इंद्रियांमुळे मिळणारी जुलमी सुख थांबलेली आहेत. मन त्याच्याकडे धाव घेत आहे, ओढ घेत आहे, पण काही एका विवेकानी, काही एका अंतर्मुखतेनी मनाला देखील त्या विषयांपासून परावृत्त करायला जमलेलं आहे. मन हळूहळू त्या विषयांपासून परावृत्त झालं आणि शांत झालं. मनातून विषय गेले की मन शांत होतं. अशा प्रकारे मन एक प्रकारे शांत झालं आणि मन शांत झालं आणि आत वळलं. नाहीसं झालं, चित्तरहितता प्राप्त झाली आणि मग त्याला एक सुख गवसलं. त्याच्या असं लक्षात आलं की चित्तरहिततेमध्ये देखील पुष्कळ मोठं सुख आहे. त्याला सुखाचा प्रत्यय आला. हा जो सुखाचा प्रत्यय असतो तो अवीट असतो. कारण वीट येणारं मन, हवं आणि नको म्हणणारं मन देखील तिथं नसतं. अशा परिस्थितीमध्ये हे सुख टिकून राहायला सुरुवात होते. हे सुख वाढत जातं. या सुखाला आदी नाही, अंत नाही आणि पार नाही. हे सुख कशावरच अवलंबून नाही, निरालंब असं आहे. अशा सुखाशी ओळख होत होत तो या सुखाचा धनी होऊन जातो. सब्रह्म योग युक्तात्मा सुखम अक्षयम अश्नुते. आणि तो अक्षय म्हणजे ज्या सुखाला ओहोटी नाही अशा सुखाला प्राप्त होतो. कारण इंद्रियजन्य जी सुख असतात त्याच्यामध्ये इंद्रियांची मर्यादा असते. इंद्रिय थकली की विषय घेऊ शकत नाहीत, विषय सेवन करू शकत नाहीत. विषयांच्या उपलब्धतेची मर्यादा असते. विषय समोर नसतील तरी देखील काही करू शकत नाही. विषय समोर आहेत पण तुम्हालाच मिळतील असं नाही, तुमच्या खिशात पैसे नाहीत. विषय खरेदी करण्याचं साधन ते तुमच्याकडे नाही. तुमचं वय पुढे जायला लागलं, तुम्ही वृद्ध झालात, तुमच्या अवतीभोवती विषयच नाहीत अशा ठिकाणी तुम्ही राहत आहात. अनेक मर्यादा आहेत विषय सुखाला. पण हे जे सुख आहे हे सुख अमर्याद आहे. कारण बाहेरच्या वस्तूंशी याचा, बाहेरच्या गोष्टींवर हे अवलंबून नाही. हे मनावर देखील अवलंबून नाही. कारण मन नाहीसं झाल्यावर हे मिळतं. ज्ञानेश्वर महाराजांनी याच्यावर निरूपण करत असताना म्हटले की जया आपण ते सांडूनी कही इंद्रिय ग्रामावरी येण्याची नाही. आपल्या स्वतःला सोडून इंद्रिय ग्रामावर येणंच नाही. हे सुख मिळवत असताना इंद्रियांना विसरावं लागतं. इंद्रिय ग्रामावर आला रे आला की हे सुख अंतरतं. आणि मग त्यांनी आपल्या ठिकाणी राहायचं म्हणजे कुठे राहायचं, तर आपल्या शुद्ध जाणीवेमध्येच हे सुख देखील भरलेलं आहे. हे सुख वेगळेपणाने भोगता येत नाही. या सुखाची परी अशी आहे की ही जाणीव स्वयमेव सुखरूप आहे. जया आपण ते सांडून कही इंद्रिय ग्रामावरी येण्याची नाही. तो इंद्रिय ग्रामावर येतच नाही, तो आपल्यामध्ये रमून राहिलेला असतो. आणि तुम्ही विश्वास ठेवा की ही स्थिती ध्यानामध्ये निर्माण होते. आणि जेव्हा जेव्हा ध्याना व्यतिरिक्त वेळेमध्ये जणू ध्यानासारखी स्थिती असते तेव्हा देखील असते. तुम्ही स्वतःमध्ये स्थित आहात, रममाण आहात आणि इंद्रिय ग्रामावर नाहीच अशी स्थिती जागृतीमध्ये देखील असते. डोळे मिटून घेतलेल्या स्थितीमध्ये जशी असते तशी डोळे उघडे ठेवून वावरत असलेल्या, व्यवहार करत असलेल्या स्थितीमध्ये देखील ही अवस्था असते. जया आपण ते सांडून कही इंद्रिय ग्रामावरी येण्याची नाही. आपल्या स्वतःला सोडून जो बाहेर येतच नाही तो विषय न सेवी हे काही विचित्र येत, तो विषय सेवन करत नाही याच्यामध्ये काही विचित्र नाही। कारण विषयांपासून सुख मिळतं त्याच्यापेक्षाही उत्तम सुखामध्ये तो रममाण असतो, म्हणून तो बाहेर येतच नाही। सहज स्वसुखाचे नि अपारे अपार अशा स्वसुखामुळं हे स्वसुख मात्र प्रथम आतच मिळतं, ते आपल्या मालकीचं असतं, आपणच सुख स्वरूप असतो आणि हे नेहमीच अपार असतं, याला अंत आणि पार नसतोच। हे सुख जेव्हा मिळतं तेव्हा देह भावनेचा विसर होतो, हे सुख जेव्हा मिळतं तेव्हा मनाचा विसर होतो, विसर पडतो। सहज स्वसुखाचे नि अपारे सुरवाडले नि अंतरे, अपार अशा स्वसुखामुळं सगळं अंतर देखील त्या स्वसुखामध्ये फार सुरवाडून बसलेलं असतं। सुरवाडून म्हणजे काय माहितीये का? सुरवाडून म्हणजे काय? सगळं असं आकर्षून घेणं त्या ठिकाणी। खूप थंडीमध्ये जेव्हा खूप थंडी पडते तेव्हा तुम्ही कसे पायही जवळ घेता, हातही जवळ घेता आणि झोपता, पांघरूनही घेतलेलं असतं, सुरवाडून असता, स्वतःपाशी झोपलेले असता। तसं तुम्ही चित्तही जवळ ओढून घेतलेलं आहे, मनही जवळ ओढून घेतलेलं आहे, इंद्रियही वापरत नाही आत। तुमचं चित्त, तुमचं अंतःकरण सगळं त्या सुखाच्या पाशी ठेवलेलं आहे। असं सहज स्वसुखाचे नि अपारे, अपार अशा स्वसुखाच्या ठिकाणी सुरवाडले नि अंतरे, तुमच्या अंतर्वृत्ती सगळ्या सुरवाडून घेतलेल्या आहेत, तुम्ही आत वळून घेतलेले आहेत, एकत्र केलेले आहेत, जखडून ठेवलेले आहेत, तुमच्यापाशी आणून ठेवलेले आहेत। रचिला असं झालेलं आहे म्हणोनी बाहेर पाऊल न घाली, म्हणून आता बाहेर आतच त्यांनी आपल्या स्वतःला फुरंगटून घेतलेलं आहे, सुरवाडून घेतलेलं आहे, म्हणून थोडं जरी पाय बाहेर पडला तरी हु हु म्हणून आत जसा घेतो थंडीत पांघरून वरून घ्यावा, तसा बाहिरे पाऊल न घाली, त्याला आता बाहेर बाह्य स्पर्शाच्या ठिकाणी जावंस वाटत नाही। सांगई खरोखर तू सांग, कुमुद दळाचे नि ताटे, जो जेवीला चंद्र किरणे चोखटे तो चकोरू। कुमुद दळ हे जणू ताट, कुमुद दळाच्या ताटामध्ये, खरं म्हणजे त्या चकोराला चंद्र किरणांचं सेवन करण्यासाठी कुमुद दळाचं ताट कशाला लागेल, तो थेटच सेवन करतो। पण ज्ञानेश्वर महाराजांनी ही उपमा अजून पुढे नेली, असं वरून पिणारं पाणी कशाला, वरून येणारे चंद्रकिरण कशाला घ्यायचे, म्हणून ताटात जेवण करावं असं त्या चकोराला वाटलं आणि ते ताट कुमुद दळाचं। कमळ दळ हेच ज्याचं ताट झालेलं आहे आणि त्या ताटावर वर्षा होणारा, त्या ताटामध्ये वर्षा होऊन आलेली जी चोख अशी चंद्र किरण, त्याला कधीतरी एकदा पौर्णिमेमध्ये कॉर्पोरेशनचा दिवान असताना कसा प्रकाश पडतो ते पाहायला पाहिजे बर का। या उपमा समजण्यासाठी आपल्यासारख्या शहरी लोकांना चांदणं काय असतं ते पाहायला पाहिजे। मला कधी कधी वाटतं आपल्या मुलांना चांदणं नेऊन दाखवायला पाहिजे की याला चंद्र म्हणतात इतरं माहित आहे, पण चांदणं कसं असतं, कसा शांत गारवा त्याच्यात असतो. खरंच अमृत कणांचा वर्षाव होतो आहे की काय भास होतो असं म्हणतातून. त्याती शरद ऋतू असावा, आकाश निरभ्र स्वच्छ, तर खरंच त्याच्यातून काहीतरी येतंय असा भास आपल्या दृष्टीने देखील होतो. निरव शांतता सर्व ठिकाणी पसरलेली असते. सर्व विश्व त्या प्रकाशाने उजळून निघालेलं असतं, सावल्या पडलेल्या असतात झाडांच्या देखील चंद्राच्या चांदण्यामुळं. इतपत माणसाला समजतं. आता कवीला याच्यापेक्षा जरा जास्त समजेल बरं का, माणसातले कवी त्यांना जरा जास्त समजेल, कारण जे न देखे रवी ते देखे सूर्यही पाहू, त्यामुळे आपल्यासारखे पाहू शकत नाहीत त्याच्या पुढे जाऊन. पण चकोराला याच्यापेक्षाही जास्त समजतं त्याच्यामध्ये की तो त्या ताटामध्ये कुमुददळांच्या ताटामध्ये चंद्र किरण येऊन वर्षाव होतो आहे, सतत येत आहेत, आणि तो त्याचं सेवन करतो आहे. सांगई कुमुददळाचे नि ताटे जो जेविला चंद्र किरणे चोखटे, तो चकोरू काही वाळूवंटे चुंबी तू असे. आता ते घेतल्यानंतर ते चंद्रामृताचं जेवण चकोराने जेवल्यानंतर तो आता परत तिथून बाहेर पडून वाळवंटामध्ये जाऊन थोडंच वाळू खाईल, याचं उत्तर नाही असं देणं ज्ञानेश्वर महाराजांना अपेक्षित आहे का. तो चकोरू काही वाळूवंटे चुंबितू असे, तर आपण नाही असं म्हणावं असं त्यांना अपेक्षित आहे, पण आपण हो म्हणतो, विषयांकडे वळतो. म्हणजे एवढं ज्याला मिळतं तो जसा वाळवंटामध्ये जाऊन वाळू खाणार नाही, आता तैसे आत्मसुख उपाईले जयासी आपण पेची फाविले फावले, तया विषयो सहजे सांडवले म्हणो काही. त्यांनी विषयाचा सहज त्याग त्याच्या हातून घडतो हे काही मुद्दामून सांगायला पाहिजे असं ते म्हणतात. ज्याला आत्मसुख असं प्राप्त झालं आणि आपल्या ठिकाणीच त्याचा विस्तार झाला, तया विषयो सहजे सांडवले म्हणो काही, एरवी तरी कौतुके विचारून पाहे पा निके, या विषयाचे नि सुखे झकवती कवण. जर नीट पाहिलं तर या विषयांमुळे कोण फसत याचा जर विचार केला तर येही संस्पर्श ज्या भोगा दुःख यवनय एवते. खरं म्हणजे कोणीच फसू नये. आद्यंतवंत कौंतेय ते सुरुवातीला आणि शेवटी दोन्ही वेळेला नाशवानच असतात, ते त्यांच्या ठिकाणी अनित्यत्वच असतं, ते निर्माण होणारे असतात आणि नाहीसे होणारे असतात. येही संस्पर्शजा भोगा दुःख योनय एवते आद्यंतवंत कौंतेय. ज्ञानेश्वर महाराज भगवंत अभिप्राय देतात, न तेषु रमते बुधाहा. बुधाहा म्हणजे तत्वज्ञ किंवा बुद्धिमान किंवा पंडित, मात्र या स्पर्शजन्य भोगांच्या ठिकाणी रमत नाही. ही लक्षणं फार फार सुंदर ज्ञानेश्वर महाराजांचं देखील या ठिकाणी फार प्रतिभा वर अशी गेली निरूपण करत असताना. आपल्याला देखील ही जी जीवनमुक्ताची लक्षणं आहेत, ही जीवनमुक्ताची लक्षणं एका बाजूनी साधनेच्या काही खुणा त्याच्यात सापडतात, काय विचार करायला पाहिजे, कसं राहायला पाहिजे, कसं चिंतन करायला पाहिजे, कसा संसार आणि परमार्थ दोन्ही आपण करतो आहोत त्याच्यामध्ये कसं राहायला पाहिजे याचं मार्गदर्शनही करतात. आणि आत्मसुखाकडं किंवा ब्रह्मसुखाकडं आपल्याला अत्यंत आकृष्ट करतात अशी ही वर्णन आहेत. आपण पुढच्या वेळेला परत पाहू. हरिओम तत्सत. विठ्ठल 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 विठ्ठल. ठल 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 नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत तो सत कविवर पराग पर गुरु ज्ञान देव भगवंत। ओम ओम ईशावास्यम इदं सर्वं यत्किंच जगत्यां जगत् तेन त्यक्तेन भुञ्जीथाः मा गृधकस्य स्विद्धनम्। ओम शांति शांति शांति। हरि 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 स्वामी जी स्वामी जी। बोला पुंडलीक वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। सब संतन की जय। जय जय रघुवीर समर्थ। हरि हरि हरि।